चित्र क्रमांक 3 जग। परमेश्वरानं सर्व काही बनवलं आणि ते सारच सारं चांगलं होतं। त्यानं जमीन, पहाड, समुद्र आणि नद्या बनवल्या आणि त्यानं साऱ्या जीवजंतूले बनवलं। पाण्यात मासोया, अभायात पाखरं आणि साऱ्या जनावराले। जे काही देवानं बनवलं ते पाहून देव खुश प्रसन्न होता, कारण ते सर्व लय चांगलं होतं।